नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातल्या युतीची घोषणा उद्या होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप पूर्ण झालं असून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, मीरा भाईंदर, नाशिक आणि पुणे महापालिका निवडणूक दोन्ही पक्ष एकत्र लढवतील, असं राऊत म्हणाले. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत दिली. येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा होऊ शकते, असं अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आघाडीत काँग्रेसही सोबत असू शकते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतले मित्रपक्ष जागावाटपाच्या चर्चेपासून आपल्याला दूर ठेवत असल्यानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा पर्याय आपण खुला ठेवला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसनं आज स्पष्ट केलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात आज आरोप निश्चित झाले. वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचं आरोपपत्रात नमूद आहे, असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉक्टर जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज इतर विज्ञान पुरस्कारांचंही वितरण केलं. एकूण 24 जणांना विज्ञानश्री, विज्ञान युवा आणि विज्ञान चमू पुरस्कारानं राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.